ਸ਼੍ਰੀ ਰਾਗ ਮਹਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਸੰਤ ਜਨੋ ਮਿਲ ਭਾਈ ਹੋ, ਸੱਚਾ ਨਾਮ ਸੰਭਾਲ, ਤੋਸਾ ਬੰਧੋ ਜੀ ਕਾ ਐਥੇ ਓਥੇ ਨਾਲ, ਗੁਰਪੂਰੇ ਤੇ ਪਾਈਐ ਆਪਣੀ ਨਦਰ ਨਿਹਾਲ, ਕਰਮ ਪ੍ਰਾਪਤ ਤਿਸ ਹੋਵੇ ਜਿਸਨੋ ਹੋਏ ਦਇਆਲ, ਮੇਰੇ ਮਨ ਗੁਰ ਜੇਵੜ ਅਵਰ ਨਾ ਕੋਏ, ਦੂਜਾ ਥਾਉ ਨਾ ਕੋ ਸੁਝੈ, ਗੁਰ ਮੇਲੈ ਸੱਚ ਸੋਏ ਰਹਾਓ, ਸਗਲ ਪਦਾਰਥ ਤਿਸ ਮਿਲੇ ਜਿਨ ਗੁਰ ਡਿੱਠਾ ਜਾਏ, ਗੁਰ ਚਰਣੀ ਜਿਨ ਮਨ ਲਗਾ ਸੇ ਬਡਭਾਗੀ ਮਾਏ।
ਗੁਰਦਾਤਾ ਸਮਰੱਥ ਗੁਰ, ਗੁਰ ਸਭ ਮੈਂ ਰਿਹਾ ਸਮਾਏ, ਗੁਰ ਪਰਮੇਸ਼ਰ ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਗੁਰ ਡੁੱਬਦਾ ਲਏ ਤਰਾਏ, ਕਿਤ ਮੁਖ ਗੁਰਸਾ ਲਾਹੀ ਹੈ, ਕਰਨ ਕਾਰਨ ਸਮਰੱਥ ਸੇ ਮੱਥੇ ਨਿਚਲ ਰਹੇ, ਜਿਨ ਗੁਰ ਧਾਰਿਆ ਹੱਥ ਗੁਰ ਅੰਮ੍ਰਿਤ ਨਾਮ ਪਿਆ ਲਿਆ, ਜਨਮ ਮਰਨ ਕਾ ਪਥ ਗੁਰ ਪਰਮੇਸ਼ਰ ਸੇਵਿਆ, ਭੈ ਭੰਜਨ ਦੁਖ ਲੱਥ ਸਤਗੁਰ ਗੈਰ ਗੰਭੀਰ ਹੈ, ਸੁਖ ਸਾਗਰ ਅਗ ਖੰਡ ਜਿਨ ਗੁਰ ਸੇਵਿਆ ਆਪਣਾ, ਜਮਦੂਤ ਨਾ ਲਾਗੈ ਡੰਡ, ਗੁਰ ਨਾਲ ਤੁਲ ਨਾ ਲੱਗਈ ਖੋਜ ਡਿੱਠਾ ਬ੍ਰਹਿਮੰਡ, ਨਾਮ ਨਿਧਾਨ ਸਤਗੁਰ ਦੀਆ ਸੁਖ ਨਾਨਕ ਮਨ ਮਹਿਮੰਡ। ਸ੍ਰੀ ਰਾਗ ਮਹਿਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਮਿੱਠਾ ਕਰਕੇ ਖਾਇਆ ਕੌੜਾ ਉਪਜਿਆ ਸਾਧ, ਭਾਈ ਮੀਤ ਸੁਰਿਦ ਕੀਏ ਬਿਖਿਆ ਰਚਿਆ ਬਾਦ, ਜਾਂਦੇ ਬਿਲਮ ਨਾ ਹੋ ਗਈ ਵਿਣ ਨਾਵੇ ਬਿਸਮਾਦ, ਮੇਰੇ ਮਨ ਸਤਗੁਰ ਕੀ ਸੇਵਾ ਲਾਗ, ਜੋ ਦਿਸੈ ਸੋ ਵਿਣਸਣਾ ਮਨ ਕੀ ਮਤ ਤਿਆਗ ਰਹਾਓ। ਜਿਉ ਕੂਕਰ ਹਰਕਾਇਆ ਧਾਵੈ ਦਹਿ ਦਿਸ ਜਾਏ, ਲੋਭੀ ਜੰਤ ਨਾ ਜਾਣਈ ਭਾਖ ਅਪਾਖ ਸਭ ਖਾਏ, ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਮਦ ਵਿਆਪਿਆ ਫਿਰ ਫਿਰ ਜੋਨੀ ਪਾਏ, ਮਾਇਆ ਜਾਲ ਪਸਾਰਿਆ ਭੀਤਰ ਚੋਗ ਬਣਾਏ, ਤ੍ਰਿਸ਼ਨਾ ਪੰਖੀ ਫਾਸਿਆ ਨਿਕਸ ਨਾ ਪਾਏ ਮਾਏ, ਜਿਨ ਕੀਤਾ ਤਿਸੈ ਨਾ ਜਾਣਈ ਫਿਰ ਫਿਰ ਆਵੇ ਜਾਏ, ਅਨਕ ਪ੍ਰਕਾਰੀ ਮੋਹਿਆ ਬਹੁ ਬਿਦ ਇਹ ਸੰਸਾਰ, ਜਿਸਨੋ ਰੱਖੈ ਸੋ ਰਹੈ ਸਮਰਿਥ ਪੁਰਖ ਅਪਾਰ, ਹਰ ਜਨ ਹਰ ਲਿਵ ਉਧਰੇ ਨਾਨਕ ਸਦ ਬਲਿਹਾਰ। ਸ੍ਰੀ ਰਾਗ ਮਹਿਲਾ ਪੰਜਵਾਂ ਕਰ ਦੂਜਾ। ਗੋਇਲ ਆਇਆ ਗੋਇਲੀ ਕਿਆ ਤਿਸ ਡੰਫ ਪਸਾਰ, ਮੁਹਲਤ ਪੁੰਨੀ ਚੱਲਣਾ ਤੂੰ ਸੰਭਲ ਘਰ ਬਾਰ, ਹਰ ਗੁਣ ਗਾਓ ਮਨਾ ਸਤਗੁਰ ਸੇਵ ਪਿਆਰ, ਕਿਆ ਥੋੜੀ ਬਾਤ ਗੁਮਾਨ ਰਹਾਓ, ਜੈਸੇ ਰਹਿਣ ਪਰਾਂ ਹੁਣੇ ਉਠ ਚਲ ਸੈਂ ਪ੍ਰਭਾਤ, ਕਿਆ ਤੂੰ ਰੱਤਾ ਗ੍ਰਸਤ ਸਿਓ ਸਭ ਫੁੱਲਾਂ ਕੀ ਬਾਗਾਤ, ਮੇਰੀ ਮੇਰੀ ਕਿਆ ਕਰੇ ਜਿਨ ਦੀਆ ਸੋ ਪ੍ਰਭ ਲੋੜ, ਸਰ ਪਰ ਉੱਠੀ ਚੱਲਣਾ ਛੱਡ ਜਾਸੀ ਲੱਖ ਕਰੋੜ, ਲੱਖ ਚੌਰਾਸੀ ਭ੍ਰਮਤਿਆਂ ਦੁਲਭ ਜਨਮ ਪਾਇਓਏ, ਨਾਨਕ ਨਾਮ ਸੰਭਾਲ ਤੂੰ ਸੋ ਦਿਨ ਨੇੜਾ ਆਇਓਏ। ਸ੍ਰੀ ਰਾਗ ਮਹਿਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਤਿੱਚਰ ਵਸੈ ਸੁਹੇਲੜੀ ਜਿੱਚਰ ਸਾਥੀ ਨਾਲ, ਜਾਂ ਸਾਥੀ ਉੱਠੀ ਚੱਲਿਆ ਤਾਂ ਤਨ ਖਾਕੂ ਰਾਲ, ਮਨ ਬੈਰਾਗ ਪਿਆ ਦਰਸ਼ਨ ਦੇਖਣੇ ਕਾ ਚਾਓ, ਧਨ ਸੋ ਤੇਰਾ ਥਾਨ ਰਹਾਓ। ਜਿੱਚਰ ਵਸਿਆ ਕੰਤ ਕਰ ਜਿਉ ਜਿਉ ਸਭ ਕਹਾਤ, ਜਾਂ ਉੱਠੀ ਚੱਲ ਸੀ ਕੰਤੜਾ ਤਾਂ ਕੋਈ ਨਾ ਪੁੱਛੈ ਤੇਰੀ ਬਾਤ, ਪੇਈੜੈ ਸ਼ਹ ਸੇਵ ਤੂੰ ਸਾਹੁਰੜੈ ਸੁਖ ਵਸ, ਗੁਰਮਿਲ ਚੱਜ ਅਚਾਰ ਸਿੱਖ ਤੁਧ ਕਦੇ ਨਾ ਲੱਗੈ ਦੁੱਖ, ਸਭਨਾ ਸਹੁਰੈ ਵੰਜਣਾ ਸਭ ਮੁਕਲਾਵਣ ਹਾਰ, ਨਾਨਕ ਧਨ ਸੁਹਾਗਣੀ ਜਿਨ ਸ਼ਹਿ ਨਾਲ ਪਿਆਰ। ਸ੍ਰੀ ਰਾਗ ਮਹਿਲਾ ਪੰਜਵਾਂ ਕਰ ਛੇਵਾਂ। ਕਰਨ ਕਾਰਨ ਏਕ ਉਹੀ ਜਿਨ ਕੀਆ ਆਕਾਰ, ਤਿਸੈ ਧਿਆਵੋ ਮਨ ਮੇਰੇ ਸਰਬ ਕੋ ਆਧਾਰ, ਗੁਰ ਕੇ ਚਰਨ ਮਨ ਮੈਂ ਧਿਆਏ ਛੋੜ ਸਗਲ ਸਿਆਣਪਾਂ, ਸਾਚ ਸ਼ਬਦ ਲਿਵ ਲਾਏ ਰਹਾਓ। ਦੁੱਖ ਕਲੇਸ਼ ਨਾ ਭਉ ਵਿਆਪੈ ਗੁਰਮੰਤਰ ਹਿਰਦੈ ਹੋਏ, ਕੋਟ ਜਤਨਾ ਕਰ ਰਹੇ ਗੁਰਬਿਨ ਤਰਿਓ ਨਾ ਕੋਏ, ਦੇਖ ਦਰਸ਼ਨ ਮਨ ਸਾਧਾਰੈ ਪਾਪ ਸਗਲੇ ਜਾਹੇ, ਹਉ ਤਿਨਕੈ ਬਲਿਹਾਰਣੈ ਜੇ ਗੁਰ ਕੀ ਪੈਰੀ ਪਾਹੇ, ਸਾਧ ਸੰਗਤ ਮਨ ਵਸੈ ਸਾਚ ਹਰ ਕਾ ਨਾਉ, ਸੇਵਟ ਭਾਗੀ ਨਾਨਕਾ ਜਿਨਾ ਮਨ ਇਹ ਭਾਓ। ਸ੍ਰੀ ਰਾਗ ਮਹਿਲਾ ਪੰਜਵਾਂ। ਸੰਚ ਹਰ ਤਨ ਪੂਜ ਸਤਗੁਰ ਛੋੜ ਸਗਲ ਵਿਕਾਰ, ਜਿਨ ਤੂੰ ਸਾਜ ਸਵਾਰਿਆ ਹਰ ਸਿਮਰ ਹੋਏ ਉਧਾਰ, ਜਪ ਮਨ नाम एक अपार प्राण मन तन जिन्हें दिया हृदय का आधार रहाओ। काम क्रोध अहंकार माते व्यापिया संसार पौ संत शरणी लाग चरणी मिटै दुख अंधार सत संतोख दया कमावे ए करणी सार आप छोड़ सब होए रेणा जिस दे प्रभ निरंकार जो दिस है सो सगल तू है पसरे आपासार कहो नानक गुर परम काटिया सगल ब्रह्म विचार। श्री राग मैला पंजवा दुकृत सुकृत मंदे संसार सगलाना दोहूं ते रहत भगत है कोई विरला जाना ठाकुर सर्वे समाना क्या कहो सुनो स्वामी तू वड पुरख सुजाना रहाओ। मान अभिमान मंदे सो सेवक नाही तत् समदर्शी संतो कोई कोट मंदाही कहन कहावन ए कीर्त करला कथन कहन ते मुक्ता गुरमुख कोई विरला गत अविगत कछ नजर ना आया संतन की रेण नानक दान पाया। श्री राग मैला पंजवा कर सतवा तेरे भरोसे प्यारे मैं लाड लडाया भूले चूके बारिक तू हर पिता माया सुहेला कहन कहावन तेरा बिखम पावन रहाओ। हों मान तान करो तेरा हों जानो आपा सब ही मद सबे ते बाहर बे मोहताज बापा पिता हों जानो नाही तेरी कवन जुगता बंधन मुक्त संतो मेरी राखे ममता भय कृपाल ठाकुर रहो आवन जाना गुर मिल नानक पार ब्रह्म पछाणा। श्री राग मैला पंजवा कर पहला संत जना मिल पाईया कट्टड़ा जमकाल सच्चा साहिब मन उठा हुआ खसम दयाल पूरा सतगुर भेटिया बिनसिया सब जंजाल मेरे सतगुरा हों तुद बिटो कुर्बान तेरे दर्शन को बलिहारण है तुस दिता अमृत नाम रहाओ। जिन तू सेव्या भाव कर सही पुरख सुजान तिना पिछे छुट्टी है जिन अंदर नाम निदान गुर जेवड दाता को नहीं जिन दिता आत्मदान आए से प्रवान है जिन गुर मिलया सुभाए सच्चे सेती रत्या दरगह बैसन जाए करते हथ वड्याईया पूर्व लिखिया पाए सच करता सच करण हार सच साहिब सच टेक सचो सच वखाणी है सचो बुद्ध विवेक सर्व निरंतर रव रहया जप नानक जीवै एक। श्री राग महला पंजवा गुर परमेश्वर पूजी है मन तन लाए प्यार सतगुर दाता जी का सबसे दे आधार सतगुर बचन कमावणे सच्चा ए विचार बिन साधु संगत रत्या माया मोह सब छार मेरे साजन हर हर नाम संभाल साधु संगत मन वसै पूर्ण होवै काल रहाओ। गुर समरथ अपार गुर वडभागी दर्शन होए गुर अगोचर निर्मला गुर जेवड अवर न कोए गुर करता गुर करणहार गुरमुख सची सोए गुर ते बाहर किछ नहीं गुर कीता लोड़े सो होए गुर तीर्थ गुर पार जात गुर मनसा पूर्ण हार गुर दाता हर नाम दे उधर है सब संसार गुर समरथ गुर निरंकार गुर ऊंचा अगम अपार गुर की महिमा अगम है क्या कथे कथन हार जितड़े फल मन बांछिए जितड़े सतगुर पास पूर्व लिखे पावणे साच नाम दे रास सतगुर शरणी आया बाहुड़ नहीं विनाश हर नानक कदे न विसरो एह जियो पिंड तेरा सास। श्री राग महला पंजवा संत जनो सुन पाई हो छूटन साचै नाए गुर के चरण सरेवणे तीर्थ हर का नाओ आगे दरगह मनिए मिले निथावे थाओ पाई रे साची सतगुर सेव सतगुर तुठ है पाई है पूरन अलख अपेव रहाओ। सतगुर विटो मारिया जिन दिता सच नाओ आनदिन सच सलाहना सचे के गुण गाओ सच खाना सच पहनना सचे सच्चा नाओ सास गिरास न विसरे सफल मूर्त गुर आप गुर जेवड अवर न दसई आठ पहर तिस जाप नजर करे ता पाई है सच नाम गुण तास गुर परमेश्वर एक है सब मैरिया समाए जिनको पूर्व लिखिया से ही नाम ते आए नानक गुर शरणागति मरे न आवे जाए। एक ओंकार सतगुर प्रसाद श्री राग महला पहला कर पहला अष्टपदिया आख आख मन वावना ज्यो ज्यो जापै वाए जिसनों वाए सुनाई है सो केवड कित थाए आखण वाले जेतड़े सब आख रहे लिव लाए बाबा अल्लाह अगम अपार बाकी नाई पाक थाए सच्चा परवदगार रहाओ तेरा हुक्म न जापी केतड़ा लिख न जाने कोई जे सौ शायर मेली है तिल न पुजावे रोए कीमत किने न पाईया सब सुन सुन आखें सोए पीर पैकामर सालक साधक शोधे और शहीद शेख मशायक काजी मुल्ला दर दरवेश रसीद बरकत तिन को अगली पर्दे रहन दरूद पुछ ना साजे पुछ ना ढाहे पुछ ना देवे ले अपनी कुदरत आपे जाने आपे करण करे सबना वेखे नदर कर जै पावे तैं दे थावा नाम ना जानिए नावा केवड नाव जिथे वसै मेरा पातशाह सो केवड है थाओ अंबड़ कोई न सकई हों किसनो पुछण जाओ वरना वरन ना पावनी जे किसे वड्डा करे वड्डे हथ वड्याईया जै पावे तैं दे हुक्म सवारे अपने चसा ना ढिल करे सब को आखे बहुत बहुत लैणे कै विचार केवड़ दाता आखिए दे कह रहा शुमार नानक तोट ना आवई तेरे जुग है भंडार महला पहला सबे कंत महेलियां सगलियां करें शिंगार गणत गणावने आईया सूहा वेश विकार पाखंड प्रेम ना पाई है खोटा पाज खुआर हर जियो इयों पिर रावे नार तुद भावन सुहागणी अपनी कृपा लै सवार रहाओ गुरशब्दी शिंगारियां तन मन पिर कै पास दोए कर जोड़ खड़ी तकै सच कहे अरदास लाल रती सच पै वसी पाए रती रंग रास तिरे की चेरी कांडिये लाली माने नाओ साची प्रीत ना टूटई साचे मेल मिलाओ शब्द रती मन वेदया हो सदबलिहारे जाओ सा धन रंड ना बैसई जे सदगुर माहे समाए तिर रिसालू नौ तनो साचो मरे न जाए नित रवै सुहागणी साची नदर रजाए साच धड़ी तन मांडिये कापड़ प्रेम शिंगार चंदन चीत वसाया मंदर दसवां द्वार दीपक शब्द विगासिया राम नाम और हार नारी अंदर सोहणी मस्तक मणि प्यार शोभा सुरत सुहावणी साचे प्रेम अपार बिन पिर पुरख ना जानई साचे गुर कै हेत प्यार निस अंधारी सुतिये क्यों पिर बिन रहण विहाय अंक जलो तन जालियो मन धन जल बल जाए जां धन कंत ना राविया तां बिरथा जो बन जाए सेजै कंत महेलड़ी सूती बूझ ना पाए हां सूती पिर जागना किस को पूछो जाए सतगुर मेली पै वसी नानक प्रेम सिखाए श्री राग महला पहला आपे गुण आपे कथे आपे सुन विचार आपे रतन परख तू आपे मोल अपार साचो मान महत तू आपे देवनहार हर जियो तू करता करतार ज्यो पावे त्यों राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीठ आपे मोती उजलो आपे भगत बसीठ गुर कै शब्द सलाहना काट काट डीठ अडीठ आपे सागर बोह था आपे पार अपार साची वाट सुजान तू शब्द लंघावण हार निडरिया डर जानिए बाज गुरु गुबार अस्थिर करता देखिए होर केती आवे जाए आपे निर्मल एक तू होर बंदी तंदै पाए गुर राखे से उबरे साचे स्यो लिव लाए हर जियो शब्द पछाणिए साच रते गुर वाक तित तन मैल न लग गई सच कर जिस ओताक नदर करे सच पाई है बिन नावे क्या साक जिनी सच पछाणिया से सुखिए जुग चार होमै तृष्णा मार कै सच रखिया और तार जग में लाहा एक नाम पाईए गुर विचार साचो वखर लादिए लाभ सदा सच रास साची दरगै बैसई भगत सची अरदास पत सिंह लेखा निबड़ै राम नाम प्रगास ऊंचा ऊंचो आखिए कहो ना देखिया जाए जै देखा तै एक तू सतगुर दिया दिखाए जोत निरंतर जानिए नानक सहज सुभाए श्री राग महला पहला मछली जाल ना जानिया सर खारा असगाह अत सियाणी सोहनी क्यों की तो वेसाह कीते कारण पाकड़ी काल ना टड़े सिराह पाई रे इं सिर जानो काल ज्यो मच्छी त्यों मानसा पवे अचिंता जाल रहाओ सब जग बंधो काल को बिन गुर काल अफार सच रते से उभरे दुबदा छोड़ विकार हों तिन कै बलिहारण दर सचै सचियार सी चाने ज्यो पंखियां जाली बदक हाथ गुर राखे से उभरे होर फाथे चोगै साथ बिन नावे चुन सुटियां कोई न संगी साथ सचो सचा आखी है सचे सचा थान जिनी सचा मनिया तिन मन सच ध्यान मन मुख सूचे जानी है गुरमुख जिना ज्ञान सतगुर अगे अरदास कर साजन दे मिलाए साजन मिले सुख पाया जम दूत मोए बेखाए नावे अंदर हो वसा नाओ वसे मन आए बाज गुरु गुबार है बिन शब्द बूझ ना पाए गुरमति प्रगास होए सच रह लिव लाए तिथे काल न संचरे ज्योति ज्योत समाए तू है साजन तू सुजान तू आपे मेलन हार गुर शब्दी सारा ही है अंत न पारा वार तिथे काल न पड़े जिथे गुर का शब्द अपार हुक्मी सबे उपजे हुक्मी कार कमाहे हुक्मी काले वस है हुक्मी साज समाहे नानक ज्योत से पावे सो थी है इना जनता वस किश नाहे श्री राग महला पहला मन झूठ है तन झूठ है जेवा झूठी होए मुख झूठ है झूठ बोलना क्यों कर सूचा होए बिन अब शब्द न मांझी है साचे ते सच होए मुंदे गुण हीणी सुख के फिर रलिया रस मानसी साच शब्द सुख ने रहाओ फिर परदेसी जे थी है धन वांडी चूरे क्यों जल थोड़ा मछली करण पलाव करे फिर भावे सुख पाई है जा आपे नजर करे फिर साला ही अपना सखी सहेली नाल तन सुह है मन मुहया रति रंग निहाल शब्द सुवारी सोहनी फिर रावे गुण नाल कामन काम ना आवई खोटी अवगणियार ना सुख पेय साहर है झूठ जली बेकार आवन मंजन डाखड़ो छोड़ी कंत विसार फिर की नार सुहावनी मोती सो कित साध फिर कह काम ना आवई बोले फादल बाद दार कर ढोई ना लहै छूटी दूजे साध पंडित वाचे पोथियां ना बूझे विचार अन कौ मती दे चले माया का व्यापार कथनी झूठी जग पवे रहनी शब्द सोसार केते पंडित ज्योत की वेदा करे विचार वाद विरोध सलाहने वादे आवन जान बिन गुर कर्म न छुटसी कह सुन आख वखान सब गुणवंती आखिए मैं गुण ना ही कोए हर वर नार सुहावनी मैं पावे प्रभ सोए नानक शब्द मिलावड़ा नावे छोड़ा होए श्री राग महला पहला जाप ताप संजम साधी है तीर्थ की चै वास पुन दान चंगियाईया बिन साचे क्या तास जेहा राधे तेहा लुणे बिन गुण जन्म विनाश मुंदे गुण दासी सुख होए अवगुण त्याग समाई है गुरमत पूरा सोए रहाओ तन राशि व्यापारिया तके कुंडा चार मूल न बुझे अपना वस्त रही कारबार विण वखर दुख अगला कूड़ मुठी कूड़ यार लाहा अहनिस नौतना परखे रतन विचार वस्त लह कारे अपने चले कारज सार वणजारिया स्यों वणज कर गुरमुख ब्रह्म विचार संता संगत पाई है जे मेले मेलन हार मिलया होए न विछड़े जिस अंतर ज्योत अपार सच्चे आसन सच रहे सच्चे प्रेम प्यार जिनी आप पछाणिया घर में मैल सुथाए सच्चे सेती रत्या सचो पल्ले पाए त्रिभुवन सो प्रभ जानिए साचो साचे नाए साथ हन खरी सुहावनी जिन पिर जाता संग महली महल बुलाई है सो पिर रावे रंग सच सुहागण सा भली पिर मोही गुण संग भूली भूली थल चढ़ा थल चढ़ डूंगर जाओ बन में भूली जे फिरा बिन गुर बूझ ना पाओ नाव भूली जे फिरा फिर आओ जाओ पुछो जाए पंधाऊंगा चले चाकर होए राजन जान है अपना दर कर ठाक न होए नानक एको रव रहया दूजा अवर न कोए श्री राग महला पहला गुर ते निर्मल जानी है निर्मल दे शरीर निर्मल साचो मन वसै सो जाने अब पीर सहजे ते सुख अगलो ना लागे जम तीर पाई रहे मैल नाही निर्मल जल नहाए निर्मल साचा एक तू होर मैल परी सब जाए रहाओ हर का मंदर सोहना किया करने हार रव सस दीप अनूप ज्योत त्रिभुवन ज्योत अपार हाट पटन गढ़ कोठड़ी सच सौदा व्यापार ज्ञान अंजन भय पंजना देख निरंजन पाए गुप्त प्रगट सब जानिए जे मन राखे ठाए ऐसा सतगुर जे मिले ता सहजे लय मिलाए कस कसवटी लाई है परखे हित जित लाए खोटे ठौर न पाए नी खरे खजाने पाए आस अंदेशा दूर कर यू मर जाए समाए सुख कहो मांगे सब को दुख न मांगे कोई सुख है कहो दुख अगला मनमुख बूझ न होए सुख दुख सम कर जानी है शब्द भेद सुख होए भेद पुकारे वाची है बाणी ब्रह्म व्यास मन जन सेवक साधका नाम रते गुणतास सच रते से जिन गए हों सद बलिहारे जास चौह जुग मैले मल परे जिन मुख नाम न होए भगती पाए विहुणिया मुंह काला पत खोए जिनी नाम विसारिया अवगुण मुठी रोए खोजत खोजत पाया डर कर मिले मिलाए आप पछाणे कर वसै होमै तृष्णा जाए नानक निर्मल उजले जो राते हर नाए श्री राग महला पहला सुन मन भूले बावरे गुर की चरणी लाग हर जप नाम ते आए तू जम डर पै दुख भाग दुख कणो तो हागड़ी क्यों थिर रह सुहाग पाई रे अवर नाही मैं थाऊं मैं तन नाम निदान है गुर दिया बल जाऊं रहाओ गुरमत पत शाबाश तिस तिस कै संग मिलाऊं तिस बिन कड़ी ना जीवऊं बिन नावे मर जाऊं मैं अंधले नाम ना विसरे टेक टिकी कर जाऊं गुरु जिना का अंधला चेले नाही ठाऊं बिन सतगुर नाव ना पाई है बिन नावे क्या सुहाओ आए गया पछतावना ज्यो सुनिए कर काऊं बिन नावे दुख देहुरी ज्यो कलर की भीत तब लग महल न पाई है जब लग साच न चीत शब्द रपे कर पाई है निर्बाणी पद नीत हों गुर पूछो अपने गुर पुछ कार कमाऊ शब्द सलाही मन वसै हों मैं दुख जल जाओ सहजे हुए मिलावड़ा साचे साच मिलाओ शब्द रते से निर्मले तज काम क्रोध अहंकार नाम सलाहन सद सदा हर राखे उर तार सो क्यों मनो विसारी है सब जिया का आधार शब्द मरे सो मर रहे फिर मरे नंद उजी वार शब्द ही ते पाई है हर नामे लगे प्यार बिन शब्द जग भूला फिरे मर जन्मे वारो वार सब साला है आपको वडो वडेरी होए गुरबिन आप ना चीनी है कहे सुने क्या होए नानक शब्द पछाणी है हमें करे न कोए श्री राग महला पहला बिन पिर तन शिंगारी है जोबन बाद खुआर ना माने सुख सिजड़ी बिन पिर बाद शिंगार दुख कणो दो हगणी ना कर सेज पतार मन रे राम जपो सुख होए बिन गुर प्रेम ना पाई है शब्द मिले रंग होए रहाओ गुर सेवा सुख पाई है हर वर सहज शिंगार सच माने पिर से जड़ी गुड़ा हेत प्यार गुरमुख जान सियाणी है गुर मेली गुण चार सच मिलो वर कामणी पिर मोही रंग लाए मन तन साच विगस्या कीमत कहन न जाए हर वर घर सो हागणी निर्मल साचै नाए मन में मनुआ जे मरे ता पिर रावे नार इकत तागे रल मिले गल मोतियन का हार संत सभा सुख उपजै गुरमुख नाम आधार खिन में उपजै खिन खपै खिन आवे खिन जाए शब्द पिछाणे रव रहे ना तिस काल संताए साहेब अतुल ना तोलिए कथन न पाया जाए व्यापारी वणजारिया آئے وجہ لکھائے کار کماویں سچ کی لاہا ملے رضائے پونجی ساچی گر ملے نہ تس تل نہ تمائے گرمکھ تول تلائے سی سچ ترازی تول آسا منسا موہنی گر ٹھاکی سچ بول آپ تلائے تول سی پورے پورا تول کتھنے کہن نہ چھٹی ہے نہ پڑھ پستک پار کایا سوچ نہ پائی ہے بن ہر بھگت پیار نانک نام نہ ویسرے میلے گر کرتار سری راگ مہلا پہلا سدگر پورا جے ملے پائیے رتن ویچار من دیجے گر اپنے پائیے سرب پیار مکت پدارت پائیے اوگن میٹن ہار پائی رے گر بن گیان نہ ہوئے پوچھو برہمے نارد بید بیاسے کوئے رہاؤ گیان تیان تن جانیے اکت کہاوے سوئے سفلیو برخ ہری آولا شام کنیری ہوئے لال جوے ہر مان کی گر پنڈارے سوئے گر پنڈارے پائیے نرمل نام پیار ساچو وکھر سنچیے پورے کرم اپار سکھ داتا دکھ میٹنو ست گر اسور سنگار پوجل بکھم ڈرامنو نہ کندھی نہ پار نہ بیڑی نہ تلہڑا نہ تس ونج ملار ست گر پہ کا بوہے تھا ندری پار اتار ایک تل پیارا وسرے دکھ لاگے سکھ جائے جہوا جلو جلاونی نام نہ جپے رسائے کٹ بنسے دکھ اگلو جم پکڑے پشتائے میری میری کر گئے تان تان کلات نہ ساتھ بن نامے تن باد ہے پولو مارگ آتھ ساچو صاحب سیوی ہے گرمخ اکتھو کاتھ آوے جائے پوائی ہے پے کرت کمائے پورب لکھیا کیوں میٹی ہے لکھیا لکھ رضائے بن ہر نام نہ چھٹی ہے گرمت ملے ملائے تس بن میرا کو نہیں جس کا جیو پران ہومے ممتا جل بھلو لوب جلو ابھیمان نانک شبد بھی چاری ہے پائیے گنی ندان سری راگ مہلا پہلا رے من ایسی ہرسیوں پریت کر جیسی جل کملے لہنی نال پچھاڑی ہے بھی وکسے اسنے جل میں جی اپائے کہ بن جل مرن تینے ہی من رے کیوں چھوٹے بن پیار گرمخ انتر رو ریا بخشے بھگت پنڈار رہاؤ رے من ایسی ہرسیوں پریت کر جیسی مچھلی نیر جو ادکو تیوں سکھ کنو من تن شانت سریر بن جل کڑی نہ جیوئی پرب جانے اب پیر رے من ایسی ارسیوں پریت کر جیسی چاترک مہ سار پر تھل ہری آولے ایک بوند نہ پوئی کہیں کرم ملے سو پائی ہے کرت پیا سر دے رے من ایسی ارسیوں پریت کر جیسی جل دودھ ہوئے آ وٹن آپے کھوے دودھ کو کھپن نہ دے آپے میل بچھنیا سچ وڈیائی دے رے من ایسی ہرسیوں پریت کر جیسی چکوی سور کھن پل نیند نہ سووئی جانے دور حضور منمکھ سوجی نہ پوے گرمکھ سدا حضور منمکھ گنت گناونی کرتا کرے سو ہوئے تاں کی قیمت نہ پوے جے لوچے سب کوئے گرمت ہوئے تا پائی ہے سچ ملے سکھ ہوئے سچا نے نہ ٹوٹئی جے سدگر پیٹے سوئے گیان پدارت پائی ہے تربھون سوجی ہوئے نرمل نام نہ ویسرے جے گن کا گاہک ہوئے کھیل گئے سے پنکھنو جو چگ دے سر تل کڑی کے موہت کے چلنا کھیلن اج کے کل جس تی ملے سو ملے جائے سچا پیڑ مل بن گر پریت نہ اپجے ہومے میل نہ جائے سن آپ پچھانی ہے شبد بھید پتی آئے گرمخ آپ پچھانی ہے اور کے کرے کرائے ملیا کا کیا میلی ہے شبد ملے پتی آئے منمکھ سوجی نہ پوے ویچھڑ چوٹا کھائے نانک در کر ایک ہے اور نہ دوجی جائے سری راگ مہلا پہلا منمکھ بھلے بھلائی ہے بھولی ٹھور نہ کائے گربن کو نہ دکھاوئی بندی آوے جائے گیان پدارت کھویا ٹھگیا مٹھا جائے بابا مایا پرم پلائے پرم پلی ڈوہاگنی نہ پھر انک سنائے رہاؤ भूली फिरे दिसंतरी भूली गृह तज जाए भूली डूंगर थल चढ़े पर मैं मन डोल आए तुरो विछुनी क्यों मिले गर्भ मुठी बिल लाए बिछड़िया गुर मेल सी हर रस नाम प्यार साच सहज सोभा तनी हर गुण नाम आधार ज्यों पावे त्यों रख तू मैं तुझ बिन कवन पतार अखर पढ़ पढ़ भुली है पेखी बहुत अभिमान तीर्थ नाता क्या करे मन में मैल गुमान गुरबिन किन समझाई है मन राजा सुल्तान प्रेम पदार्थ पाई है गुरमुख तत् विचार साधन आप गवाया गुर कै शब्द शिंगार कर ही सो पिर पाया गुर कै हेत अपार गुर की सेवा चाकरी मन निर्मल सुख होए गुर का शब्द मन वसया होमै विचों खोए नाम पदार्थ पाया लाभ सदा मन होए कर्म मिले ता पाई है आप न लया जाए गुर की चरणी लग रहो विचों आप गवाए सच्चे सेती रतिया सचो पल्ले पाए भुलण अंदर सब को अभुल गुरु करतार गुरमत मन समझाया लागा तिसे प्यार नानक साच ना विसरे मेले शब्द अपार श्री राग महला पहला कृष्णा माया मोहनी सोत बंधप घर नार तन जोबन जग ठगिया लभ लोभ अहंकार मोह ठगौली होम होई सा वरतै संसार मेरे प्रीत ना मैं तुझ बिन अवर ना कोए मैं तुझ बिन अवर ना भावई तू भावे सुख होए रहाओ नाम सा लाही रंग स्यों गुर कै शब्द संतोख जो दिसे सो चल सी कूड़ा मोह ना वेख वाट वटाऊ आया नित चलदा साथ देख आखण आखें केतड़े गुर बिन बूझ ना होए नाम वडाई जे मिले सच रपै पत होए जो तुद भावे से भले खोटा खरा ना कोए गुर शरण आई छुट्टी है मनम खोटी रास अष्ट तात पातशाह की घड़िए शब्द विगास आपे परखे पारखू पवे खजाने रास तेरी कीमत ना पवे सब डिठी ठोक बजाए कहने हाथ न लभई सच टिके पत पाए गुरमत तू सालाहना होर कीमत कह न जाए जित तन नाम न पावई तित तन होमे वाद गुरबिन ज्ञान न पाई है बिखिया दूजा साध बिन गुण काम ना आवई माया फीका साध आसा अंदर जमया आसा रस कस खाए आसा बंद चलाई है मुहे मुंह चोटा खाए अवगुण बद्धा मारी है छूटे गुरमत नाए सर्बे थाई एक तू ज्यो भावे त्यों राख गुरमत साचा मन वसै नाम पलो पत साख होमै रोग गवाई है शब्द सचै सच पाख आकाशी पाताल तू त्रिभुवन रया समाए आपे भगती भाव तू आपे मिले मिलाए नानक नाम न विसरे ज्यो भावे तिवे रजाए श्री राग महला पहला राम नाम मन बेदया अवर के करी विचार शब्द सुरत सुख उपजै प्रभ रातो सुख सार ज्यो भावे त्यों राख तू मैं हर नाम आधार मन रे साची खसम रजाए जिन तन मन साज शिंगारिया तिस सेती लिव लाए रहाओ तन बै संतर होमी है एक रत्ती तोल कटाए तन मन सबदा जे करी अन दिन अगन जलाए हर नामे तुल न पुजई जे लख कोटी कर्म कमाए अर्ध शरीर कटाई है सिर करवत तराए तन है मंचल गाली है भी मन ते रोग न जाए हर नामे तुल न पुजई सब ढिठी ठोक बजाए कंचन के कोट दत करी बह हैवर गैवर दान भूम दान गवां कणी भी अंतर गर्भ गुमान राम नाम मन बेदया गुर दिया सच दान मन हठ बुद्धि केतियां केते भेद विचार केते बंधन जी के गुरमुख मोख द्वार सचो ओरे सब को ऊपर सच आचार सब को ऊंचा आखी है नीच न दिसे कोए इक न भांडे साजे है एक चानण तिहु लोए कर्म मिले सच पाई है तुर बख्श न मेटे कोए साध मिले साधु जने संतोख वसै गुर पाए अकथ कथा विचारी है जे सदगुर महे समाए ਪੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਸੰਤੋਖਿਆ ਦਰਗਹਿ ਪੈਦਾ ਜਾਏ ਘਾਟ ਘਾਟ ਵਾਜੈ ਕਿੰਗੁਰੀ ਅਣਦਿਨ ਸ਼ਬਦ ਸੁਭਾਏ ਵਿਰਲੇ ਤੋ ਸੋਝੀ ਪਈ ਗੁਰਮੁਖ ਮਨ ਸਮਝਾਏ ਨਾਨਕ ਨਾਮ ਨਾ ਵਿਸਰੈ ਛੂਟੈ ਸ਼ਬਦ ਕਮਾਏ ਸ੍ਰੀ ਰਾਗ ਮਹਿਲਾ ਪਹਿਲਾ ਚਿੱਤੇ ਦਿਸੇ ਧੌਲ ਹਰ ਬੱਗੇ ਬੰਕ ਦੁਆਰ ਕਰ ਮਨ ਖੁਸ਼ੀ ਉਸਾਰਿਆ ਦੂਜੈ ਹੇਤ ਪਿਆਰ ਅੰਦਰ ਖਾਲੀ ਪ੍ਰੇਮ ਬਿਨ ਢਹਿ ਢੇਰੀ ਤਨ ਛਾਰ ਭਾਈ ਰੇ ਤਨ ਧਨ ਸਾਥ ਨਾ ਹੋਏ ਰਾਮ ਨਾਮ ਧਨ ਨਿਰਮਲੋ ਗੁਰ ਦਾਤ ਕਰੇ ਪ੍ਰਭ ਸੋਏ ਰਹਾਉ ਰਾਮ ਨਾਮ ਧਨ ਨਿਰਮਲੋ ਜੇ ਦੇਵੈ ਦੇਵਨ ਹਾਰ ਆਗੈ ਪੂਛ ਨਾ ਹੋਵਈ ਜਿਸ ਬੇਲੀ ਗੁਰ ਕਰਤਾਰ ਆਪ ਛਡਾਏ ਛੁੱਟੀਐ ਆਪੇ ਬਖਸ਼ਣ ਹਾਰ ਮਨਮੁਖ ਜਾਣੈ ਆਪਣੇ ਧੀਆਂ ਪੂਤ ਸੰਜੋਗ ਨਾਰੀ ਦੇਖ ਵਿਗਾਸੀਐ ਨਾਲੇ ਹਰਖ ਸੋ ਸੋਗ ਗੁਰਮੁਖ ਸ਼ਬਦ ਰੰਗਾਵਲੇ ਅਹਿਨਿਸ ਹਰਸ ਭੋਗ ਚਿਤ ਚਲੈ ਵਿਤ ਜਾਵਣੋ ਸਾਕਤ ਡੋਲ ਡੋਲਾਏ ਬਾਹਰ ਢੂੰਡ ਵਿਗੁਚੀਐ ਕਰਮੈ ਵਸਤ ਸੁਥਾਏ ਮਨਮੁਖ ਹੋਮੈ ਕਰ ਮੁਸੀ ਗੁਰਮੁਖ ਪੱਲੈ ਪਾਏ ਸਾਕਤ ਨਿਰਗੁਣ ਆਰਿਆ ਆਪਣਾ ਮੂਲ ਪਛਾਣ ਰਕਤ ਬਿੰਦ ਕਾ ਇਹ ਤਨੋ ਅਗਨੀ ਪਾਸ ਪਿਰਾਣ ਪਵਣੈ ਕੈ ਵਸ ਦੇਹੁਰੀ ਮਸਤਕ ਸਚ ਨਿਸ਼ਾਨ ਬਹੁਤਾ ਜੀਵਨ ਮੰਗੀਐ ਮੋਆ ਨਾ ਲੋੜੈ ਕੋਏ ਸੁਖ ਜੀਵਨ ਤਿਸ ਆਖੀਐ ਜਿਸ ਗੁਰਮੁਖ ਵਸਿਆ ਸੋਏ ਨਾ ਵਿਹੂਣੇ ਕਿਆ ਗਣੀ ਜਿਸ ਹਰ ਗੁਰ ਦਰਸ ਨਾ ਹੋਏ ਜਿਉ ਸੁਪਨੈ ਨਿਸ ਭੁੱਲੀਐ ਜਬ ਲਗ ਨਿਦਰਾ ਹੋਏ ਇਉ ਸਰਪਨ ਕੈ ਵਸ ਜੀਅੜਾ ਅੰਤਰ ਹੋਮੈ ਦੋਏ ਗੁਰਮਤ ਹੋਏ ਵਿਚਾਰੀਐ ਸੁਪਨਾ ਇਹ ਜਗ ਲੋਏ ਅਗਨ ਮਰੈ ਜਲ ਪਾਈਐ ਜਿਉ ਬਾਰਕ ਦੁੱਧੈ ਮਾਏ ਬਿਨ ਜਲ ਕਮਲ ਸੋ ਨਾ ਥੀਐ ਬਿਨ ਜਲ ਮੀਨ ਮਰਾਏ ਨਾਨਕ ਗੁਰਮੁਖ ਹਰ ਰਸ ਮਿਲੈ ਜੀਵਾਂ ਹਰ ਗੁਣ ਗਾਏ ਸ੍ਰੀ ਰਾਗ ਮਹਿਲਾ ਪਹਿਲਾ ਡੂੰਗਰ ਦੇਖ ਡਰਾਵਣ ਪੇਈੜੈ ਡਰੀਆਸ ਉੱਚੋ ਪਰਬਤ ਗਾਖੜੋ ਨਾ ਪੌੜੀ ਤਿਤ ਤਾਸ ਗੁਰਮੁਖ ਅੰਤਰ ਜਾਣਿਆ ਗੁਰ ਮੇਲੀ ਤਰੀਆਸ ਭਾਈ ਰੇ ਭਵਦਿਲ ਬਿਖਮ ਡਰਾਓ ਪੂਰਾ ਸਤਗੁਰ ਰਸ ਮਿਲੈ ਗੁਰ ਤਾਰੇ ਹਰ ਨਾਉ ਰਹਾਉ ਚੱਲਾਂ ਚੱਲਾਂ ਜੇ ਕਰੀ ਜਾਣਾ ਚੱਲਣ ਹਾਰ ਜੋ ਆਇਆ ਸੋ ਚੱਲ ਸੀ ਅਮਰ ਸੋ ਗੁਰ ਕਰਤਾਰ ਵੀ ਸੱਚਾ ਸਾਲਾਹਣਾ ਸੱਚੇ ਥਾਨ ਪਿਆਰ ਦਰ ਕਰ ਮਹਿਲਾ ਸੋਹਣੇ ਪੱਕੇ ਕੋਟ ਹਜ਼ਾਰ ਹਸਤੀ ਘੋੜੇ ਪਾਖਰੇ ਲਸ਼ਕਰ ਲੱਖ ਅਪਾਰ ਕਿਸ ਹੀ ਨਾਲ ਨਾ ਚੱਲਿਆ ਖਪ ਖਪ ਮੋਏ ਅਸਾਰ ਸੋਇਨਾ ਰੁਪਾ ਸੰਚੀਐ ਮਾਲ ਜਾਲ ਜੰਜਾਲ ਸਭ ਜਗ ਮੈਂ ਦੋਹੀ ਫੇਰੀਐ ਬਿਨ ਨਾਵੇਂ ਸਿਰ ਕਾਲ ਪਿੰਡ ਪੜੈ ਜਿਉ ਖੇਲ ਸੀ ਬਦ ਫੈਲੀ ਕਿਆ ਹਾਲ ਪੁੱਤਾਂ ਦੇਖ ਵਿਗਸੀਐ ਨਾਰੀ ਸੇਜ ਪਤਾਰ ਚੂਹਾ ਚੰਦਨ ਲਾਈਐ ਕਾਪੜ ਰੂਪ ਸ਼ਿੰਗਾਰ ਖੇਹੂ ਖੇਹ ਰਲਾਈਐ ਛੋੜ ਚੱਲੈ ਕਾਰਬਾਰ ਮਹਿਰ ਮਲੂਕ ਕਹਾਈਐ ਰਾਜਾ ਰਾਓ ਕੇ ਖਾਨ ਚੌਧਰੀ ਰਾਓ ਸਦਾਈਐ ਜਲ ਬਲੀਐ ਅਭਿਮਾਨ ਮਨਮੁਖ ਨਾਮ ਵਿਸਾਰਿਆ ਜਿਉ ਡਵ ਦੱਦਾ ਕਾਨ ਹੋਮੈ ਕਰ ਕਰ ਜਾਏ ਸੀ ਜੋ ਆਇਆ ਜਗ ਮਾਹੇ ਸਭ ਜਗ ਕਾਜਲ ਕੋਠੜੀ ਤਨ ਮਨ ਦੇਹ ਸੁਆਹੇ ਗੁਰ ਰਾਖੇ ਸੇ ਨਿਰਮਲੇ ਸ਼ਬਦ ਨਿਵਾਰੀ ਪਾਹੇ ਨਾਨਕ ਕਰੀਐ ਸਚ ਨਾਮ ਸਿਰ ਸ਼ਾਹਾਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਮੈਂ ਹਰ ਨਾਮ ਨਾ ਵਿਸਰੈ ਹਰ ਨਾਮ ਰਤਨ ਵੇਸਾਹ ਮਨਮੁਖ ਭੌਜਲ ਪਚ ਮੋਏ ਗੁਰਮੁਖ ਤਰੇ ਅਥਾਹ ਸ੍ਰੀ ਰਾਗ ਮਹਿਲਾ ਪਹਿਲਾ ਕਰ ਦੂਜਾ ਮੁਕਾਮ ਕਰ ਘਰ ਬੈਸਣਾ ਨਿਤ ਚੱਲਣੇ ਕੀ ਧੋਖ ਮੁਕਾਮ ਤਾਂ ਪਰ ਜਾਣੀਐ ਜਾ ਰਹਿ ਨਿਚਲ ਲੋਕ ਦੁਨੀਆਂ ਕੈਸ ਮੁਕਾਮੇ ਕਰ ਸਿਦਕ ਕਰਣੀ ਖਰਚ ਬੰਧੋ ਲਾਗ ਰਹੋ ਨਾਮੇ ਰਹਾਓ ਜੋਗੀ ਤਾਂ ਆਸਣ ਕਰ ਬਹਿ ਮੁੱਲਾ ਬਹਿ ਮੁਕਾਮ ਪੰਡਿਤ ਵਖਾਣੇ ਪੋਥੀਆਂ ਸਿੱਧ ਬਹਿ ਦੇਵ ਸਥਾਨ ਸੁਰ ਸਿੱਧ ਗਣ ਗੰਧਰਵ ਮੁਨਜਨ ਸ਼ੇਖ ਪੀਰ ਸਲਾਰ ਦਰ ਕੂਚ ਕੂਚਾ ਕਰ ਗਏ ਅਵਰੇ ਪਿਚੱਲਣ ਹਾਰ ਸੁਲਤਾਨ ਖਾਨ ਮਲੂਕ ਉਮਰੇ ਗਏ ਕਰ ਕਰ ਕੂਚ ਕੜੀ ਮੁਹਤ ਕੇ ਚੱਲਣਾ ਦਿਲ ਸਮਝ ਤੂੰ ਵੀ ਪਹੂਚ ਸ਼ਬਦਾਂ ਮਾਹੀ ਵਖਾਣੀਐ ਵਿਰਲਾ ਤਾਂ ਬੂਝੈ ਕੋਏ ਨਾਨਕ ਵਖਾਣੈ ਬੇਨਤੀ ਜਲ ਥਰ ਮਹੀਅਲ ਸੋਏ ਅੱਲਾਹ ਅਲਖ ਅਗੰਮ ਕਾਦਰ ਕਰਨਹਾਰ ਕਰੀਮ سب دھنی آون جاونی مقام ایک رحیم مقام تسنو آکھی ہے جس سس نہ ہووی لیخ اسمان ترتی چل سی مقام اوہی ایک دن رب چلے نس سس چلے تارکا لکھ پلوئے مقام اوہی ایک ہے نانکا سچ بگوئے محلے پہلے ستارے اشٹ پدیاں سری راگ محلہ تیجا کر پہلا اشٹ پدیاں ایک اوہنکار ست گر پرساد گرمخ کرپا کرے بھگت کیجے بن گر بھگت نہ ہوئے آپے آپ ملائے بوجھے تا نرمل ہوگئے کوئے ہر جیو سچا سچی بانی شبد ملاوا ہوئے بھائی رے بھگت ہین کاہے جا گایا پورے گر کی سیو نہ کینی برٹھا جنم گوایا رہاؤ آپے ہر جگ جیون داتا آپے بخش ملائے جی جنتے کیا ویچارے کیا کو آگ سنائے گرمخ آپے دیو ڈے آئی آپے سیو کرائے دیہ کٹمب موہ لو بانا چلدیا نال نہ جائی ستگر سیو گن دھان پایا تس کی کیو نہ پائی پرب سکھا ہر جیو میرا انتے ہوئے سکھائی پیڑ ہے جگ جیون داتا منمکھ پت گوائی بن ستگر کو مگ نہ جانے اندھے ٹھور نہ کائی ہر سکھ داتا من نہیں وسیا انت گیا پچھتائی پیڑ ہے جگ جیون داتا گرمت من وسایا ان دن بھگت کرہ دن راتی ہومے منہ چکایا جس سیو راتا تیسو ہو گئے سچے سچ سمایا آپے نظر کرے پاؤ لائے گر شبدی بیچار ستگر سیوے سہج اوپجے ہومے ترشنا مار ہر گن داتا سد من وسے سچ رکھیا اور تار پرب میرا سدا نرملا من نرمل پایا جائے نام ندان ہر من وسے ہومے دکھ سب جائے ستگر شبد سنایا ہوں سد بلہارے جاؤں اپنے من چت کہے کہائے بن گر آپ نہ جائی ہر جیو بھگت وچھل سکھ داتا کر کرپا من وسائی نانک سوبھا سرت دے پرب آپے گرمکھ دے وڈیائی سری راگ محلا تیجا ہومے کرم کمام دے جم ڈنڈ لگے تن آئے جے ستگر سیون سے ابرے ہر سیتی لیو لائے من رے گرمکھ نام تے آئے دور پورب کرتا لکھیا تنا گرمت نام سمائے رہاؤ بن ستگر پرتیت نہ آوئی نام نہ لاگو پاؤ سپنے سکھ نہ پاوئی دکھ میں سمے سمائے جے ہر ہر کیچے بہت لوچی ہے کرت نہ میٹیا جائے ہر کا پانا بھگتی منیا سے بھگت پے در تھائے گر شبد دڑاوے رنگ سیوں بن کرپا لیا نہ جائے جے سو امرت نیری ہے بھی بکھ پھل لاگے تائے سے جن سچے نرملے جن ستگر نال پیار ستگر کا پانا کمام دے بکھ ہومے تاج وکار من ہٹ کٹا اپائے نہ چھوٹی ہے سمرت شاستر سودھ ہو جائے مر سنگت سادھو ابرے گر کا شبد کمائے ہر کا نام ندان ہے جس انت نہ پارا وار گرمکھ سے ہی سن دے جن کرپا کرے کرتار نانک داتا ایک ہے دوجا اور نہ کوئے گر پرسادی پائی ہے کرم پراپت ہوئے